आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाचं फाल्कन 9 रॉकेटमधून यशस्वी उड्डाण. अंतराळातून देशवासियांसाठी पाठवला संदेश. संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूनं आज देशभरात विविध कार्यक्रम. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा 28 जून रोजी नागपुरात सत्कार. आणि भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. नासाच्या एक्सिओम 4 या अंतराळ मोहिमेत सहभागी झालेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून संदेश पाठवला आहे. हा प्रवास अद्भुतरम्य असून 7.5 किलोमीटर प्रतिसेकंद इतक्या वेगानं आपण पृथ्वीभोवती फिरत आहोत असं शुक्ला या संदेशात म्हणाले आहेत.
नमस्कार मेरे प्यारे देशवासियों, व्हाट अ राइड. 40 साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की राइड थी. इस समय हम 7.5 किलोमीटर प्रति सेकंड की रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि मैं आप सबके साथ हूँ. ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है, ये भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूँ कि आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने. आपका भी सीना दर्द है, चौड़ा होना चाहिए, आप भी उतना ही एक्साइटमेंट दिखाइए. आइए हम सब मिलकर भारत की इस ह्यूमन स्पेस प्रोग्राम की जर्नी की शुरुआत करें. जय हिंद, जय भारत.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन फाल्कन 9 हे रॉकेट आज अंतराळात झेपावलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या एक्सिओम 4 या अवकाश मोहिमेला आज फ्लोरिडा इथं केनेडी स्पेस सेंटरवरून 12:01 प्रारंभ झाला. या रॉकेटमधल्या स्पेस एक्स ड्रॅगन या अंतराळ यानातून 4 अंतराळवीरांचं पथक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं प्रवास करत आहे. या मोहिमेचं नेतृत्व अमेरिकेचे कमांडर पेगी विट्सन करत आहेत. हंगेरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोस उझनानान्स्की हे या मोहिमेतले तज्ञ आहेत तर शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम करत आहे. यंदाच्या 29 मे रोजी हे उड्डाण नियोजित होतं, मात्र ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एक्सिओम 4 यशस्वी उड्डाणाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केलं आहे. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत. ते या प्रवासात एकटे नसून त्यांच्यासोबत 140 कोटी भारतीयांच्या इच्छा आशा आणि आकांक्षा आहेत. शुक्ला आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना या मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की कॅप्टन शुक्ला या मोहिमेदरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधित 7 प्रयोग करतील. यात किरणोत्सर्गाचा शैवालांवर होणारा परिणाम, अवकाशात बियाणं पेरणं अशा विविध प्रकारच्या प्रयोगांचा समावेश आहे. संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे. 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. 1975 या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी अंतर्गत अशांततेच्या धोक्यांचा हवाला देत कलम 352 अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली. वाढतीय राजकीय अशांतता आणि न्यायविषयक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीची घोषणा करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं राज्यांचे अधिकार केंद्राच्या नियंत्रणाखाली आणले. या घोषणेनंतर संवैधानिक अधिकारांवर निर्बंध आले. राज्यघटनेच्या कलम 19 अन्वये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आली होती. त्यामुळे वृत्तपत्र तसंच इतर माध्यमांवर निर्बंध लादले गेले. या 18 महिन्यांच्या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आजच्या संविधान हत्यादिनी आदरांजली वाहण्यात येत आहे. यानिमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत राहते, तसंच हुकुमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा मिळत राहावी याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून पाळला जातो. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून आपले विचार मांडताना पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणी हा देशाच्या इतिहासातला सर्वात काळा अध्याय होता. या काळात लोकशाहीचं समर्थन करणाऱ्यांवर अत्याचार केले जात होते असं आपल्या संबोधनात म्हणाले.
या भारत के इतिहास का काला दौर था. लाखो लोगों ने इमरजेंसी का पूरी ताकत से विरोध किया था. लोकतंत्र के समर्थकों पर उस दौरान इतना अत्याचार किया गया, इतनी यातनाएं दी गई कि आज भी मन सिहर उठता है।
संविधान हत्या दिनानिमित्त मानवाधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतून आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। 25 जून 1975 हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी सगळ्यात काळा दिवस असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच तो दिवस कायम लक्षात राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं। संविधान हत्या दिवसानिमित्त मुंबईत राजभवन इथं आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांमुळेच आज भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभा आहे असं त्यांनी सांगितलं। आणीबाणी लागू करणं ही लोकशाहीची हत्या होती। डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना संपवणारा तो काळा दिवस होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या काळात लोकशाहीच्या सेनानींच्या लढ्यामुळे भारताची राज्यघटना आणि लोकशाही वाचली। आता भारताची लोकशाही इतकी प्रगल्भ आहे की कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ती संपवू शकणार नाही असंही फडणवीस यांनी नमूद केलं।
एक घटना प्रत्येक देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात अशी आली आहे की ज्या घटनेमध्ये जे देश लोकशाही वाचवू शकले तिथे लोकशाही चिरकाळ टिकली आणि त्याच क्षणी ज्या देशामध्ये लोकशाही वाचली नाहीये ते देश आजही तानाशाहीखाली आपल्याला पाहायला मिळतात। तीच वेळ 1975 साली भारतावर आली होती। जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी ही लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलंच अंतर राहिलं नसतं। हा देश लोकशाही पुरस्कृत करणारा देश आहे।
आज संविधान हत्यादिनी आणीबाणी धारकांना शासनातर्फे नागपुरातील सदर येथील नियोजन भवन इथं सन्मानित करण्यात आलं। नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, अप्पर आयुक्त तेजू सिंग पवार, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते या समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र बहाल करण्यात आलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार येत्या शनिवारी 28 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता रेशीमबागमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अतुल पांडे यांनी दिली। गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरकारी वकील म्हणून नागपुरात स्वतःची कारकीर्द घडवली त्याबद्दल हा सत्कार करण्यात येणार आहे। याशिवाय 28 जून रोजी रविनगर इथल्या विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल। तत्पूर्वी जिल्हा वकील संघटनेतर्फे 27 जून रोजी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संध्याकाळी 6:00 वाजता सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार समारंभ होणार आहे। या कार्यक्रमादरम्यान गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तैलचित्राचं अनावरण देखील करण्यात येणार आहे। तत्पूर्वी आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं आज अमरावती विमानतळ इथं आगमन झालं। त्यांच्या स्वागतासाठी खासदार बळवंत वानखेडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल उपस्थित होते। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं। नीरजनं 85 मीटर 29 सेंटीमीटर अंतरावर भाला फेकला। नीरजनं गेल्याच आठवड्यात पॅरिस इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं होतं। आकाशवाणी नागपूरच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज आकाशवाणी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली। या बैठकीमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिमाहीत कृषी आणि गृह विभागाच्या वतीनं प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या बैठकीला आकाशवाणी नागपूरचे उपमहानिर्देशक रमेश घरडे, कार्यक्रम प्रमुख प्रियदर्शनी राऊत यांनी मार्गदर्शन केलं। ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीचे सचिव सचिन लाडोळे यांनी या तिमाहीत प्रसारित होणाऱ्या विशेष कार्यक्रमांची माहिती उपस्थित सदस्यांना दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार। या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।